सर्वांना भावपूर्ण नमस्कार. आजच्या या दैवी भक्तिमय सत्संगात आपल्या सर्वांचे भक्तिमय स्वागत. आजपासून नवरात्रीला आरंभ झाला. नवरात्रीच्या या शुभ दिनापासून आदिशक्ती जगदंबा प्रत्यक्ष तिच्या विविध दिव्य लीलांची ज्ञानगंगा आणि भक्तिगंगा आपल्या सर्वांसाठी प्रवाहित करणार आहे. तिच्या ज्ञानभक्तिगंगेत चिंब भिजण्यासाठी सत्संगाच्या आरंभी आपण सर्वांनी आदिशक्तीच्या चरणी मनोभावे प्रार्थना करूया. साक्षात आदिशक्ती जगदंबेचे तत्व सत्संगातून आपण प्रत्यक्ष अनुभवूया. जगदंबेच्या चरणी आपण सर्वांनी भावपूर्ण प्रार्थना करूया. हे आदिशक्ती, हे जगदंबिके, आज आम्ही तुझे भक्त अत्यंत अत्यंत तळमळीने तुझ्या दिव्य लीलेचे वर्णन ऐकण्यासाठी आणि तुझ्या लीलेचे गान करण्यासाठी या सत्संगात आलो आहोत. हे देवी, हे सर्वेश्वरी, आम्ही अत्यंत परमभाग्यशाली जीव आहोत की या नवरात्रोत्सवामध्ये आम्हाला तुझी दिव्य कीर्ती साक्षात अनुभवता येणार आहे. तुझ्या लीलेच्या वर्णनातील एक एक शब्द आमच्या कानी पडून आम्हा सर्वांचे हृदय मंदिर प्रफुल्लित होणार आहे. हे माते, आम्हा सर्वांना भक्तिमय शक्ती अनुभवायला देण्यासाठी तू साक्षात अवतरली आहेस. या नवरात्रीच्या 9 दिवसात आम्हाला तुझी भक्ती करायला शिकव. साधनेच्या पुढच्या टप्प्याला जाण्यासाठी आमच्या भक्तीचा पाया दृढ कर अंबिके. हे आदिशक्ती, तुझ्याप्रती अपार भाव, अपार भक्ती आणि अपार कृतज्ञता आम्हाला अंतकरणातून अनुभवायला शिकव. हे जगदंबिके, तुझे दिव्य ज्ञान ग्रहण करण्यासाठी आणि तुझी परमदिव्य भक्ती करण्यासाठी तूच आमचे मन आणि बुद्धी तुझ्या कोमल चरणी स्थिर कर. हे आदिशक्ती, हे वरदायिनी, आमची ही प्रार्थना तू स्वीकार कर. माते, स्वीकार कर. प्रार्थनेद्वारे देवीला आळवल्यानंतर भावपूर्ण श्लोकाद्वारे सर्वांनी देवीची स्तुती करूया. सर्व मंगल गोष्टींमधील मांगल्य स्वरूप, पवित्र, कल्याणकारी आणि शिवस्वरूप असणाऱ्या, सर्व इच्छा साध्य करून देणाऱ्या, सर्वांचे शरणस्थान असणाऱ्या त्रिनेत्रधारिणी हे गौरवर्णी नारायणी देवी पार्वती, तुला आमचा नमस्कार असो. सर्वांचे शरणस्थान असलेल्या या मातेला आपण सर्वांनी भावपूर्णपणे कोटी कोटी वंदन करूया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आज या भाव सत्संगाच्या निमित्ताने विश्वभरातील जे जीव आदिशक्ती जगदंबेचा जागर करण्यासाठी उपस्थित आहेत अशा सर्व भाग्यवान जीवांना भावपूर्ण नमस्कार. आपल्या सर्वांसाठी या भाव सत्संगाचे नियोजन ही देवीचीच इच्छा आहे. आपण सर्वांनी या भाव सत्संगाला उपस्थित राहणे ही देखील देवीचीच इच्छा आहे. मातेच्या कृपाशीर्वादानेच आज देवीची स्तुती करण्यासाठी, देवीला शरण जाऊन देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालो आहोत. नवरात्रीच्या प्रारंभदिनी देवीने आपल्या सर्वांना तिच्या भक्तीत डुंबवण्याची ठरवलेली आहे. आपणही आपल्या रोमरोमात, आपल्या अंतरात देवीप्रती उत्कट भाव ठेवून भाव सत्संगातील प्रत्येक क्षणाचा लाभ करून घेऊया. हे दिवस देवीने आपल्याला स्वतःचा उद्धार करण्यासाठी दिलेले आहे. ती आपल्या कृपेचा मुक्त हस्तपणे वर्षाव करणार आहे. आपल्या वात्सल्यमय प्रीतीने आपल्या सर्वांना चिंब भिजवणार आहे. दयेचा सागर असलेल्या, वात्सल्याची मूर्ती असलेल्या मातेच्या चरणी आपण अंतःकरणापासून कृतज्ञतेचा भाव अनुभवूया. आजपासून ती आपल्याला अनुभवायला देत असलेल्या भावभक्तिमय क्षणमोत्यांचा आपण लाभ करून घेऊन हे सर्व क्षणमोती आपल्या हृदयात सांभाळून ठेवूया. नवरात्रीच्या कालावधीत आपल्याला अन्य कोणताही विचार न करता केवळ आणि केवळ आदिशक्ती जगदंबेची भक्ती करायची आहे. केवळ देवीचे स्मरण करायचे आहे, तिचीच शक्ती अनुभवायची आहे. ब्रह्मांडातील प्रत्येक जीवाप्रती तिचा असलेला उत्कट वात्सल्य भाव आपल्या सर्वांना अंतरामध्ये अनुभवायचा आहे. महाविष्णू जगतनियंता असून त्याच्या कृपाशीर्वादाने आजच्या या भावसत्संगाचे नियोजन झाले आहे. येत्या घोर आणि भयावह अशा आपत्काळाला सामोरं जाण्यासाठी महाभीषण असलेल्या तिसऱ्या महायुद्धाचा सामना करण्यासाठी, तसेच आपण सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहोत अशा हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी, आता सर्व भक्तांनी मिळून भक्तीद्वारे शक्तीचा जागर करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच हे दिवस त्यांनी आपल्याला देवी तत्व अनुभवण्यासाठी दिलेले आहे. आत्तापर्यंत आपण जो काय नवरात्रोत्सव अनुभवलेला आहे त्याच्यापेक्षा खूपच अमूल्य असा हा नवरात्रोत्सव आपण अनुभवणार आहोत. आदिशक्तीचा जागर करण्यासाठी आपण येथे केवळ मानवच नाही तर या भावसत्संगामध्ये अनेक देवदेवताही उपस्थित आहेत. देवदेवता आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. या देवदेवतांचीही शक्ती, त्यांचा आशीर्वाद आपल्याला ग्रहण करायचा आहे. हा केवळ शक्तीचा जागर नव्हे तर शक्ती स्वरूपिणीच्या नियंत्रणात असलेल्या संपूर्ण ब्रह्मांडात शक्तीचा होणारा जागर आहे. या भावाने आपल्याला या भावसत्संगाचा लाभ घ्यायचा आहे. आजच्या भावसत्संगात आदिशक्ती प्रत्यक्ष अवतरलेली आहे. तिचे अस्तित्व आपण सर्वजण अनुभवण्याचा प्रयत्न करूया. भगवती आदिशक्तीची लीला ही अनंत आहे. या जगतातील सर्व प्राणीमात्रांसाठीच मातेचा महिमा पण अनंत आहे. मानवाची सर्वाधिक श्रद्धा स्वाभाविकपणे मातेवरच असते. मातेच्या कुशीतूनच मानवाला सर्वप्रथम जग दिसते. त्यामुळे माता ही सर्व प्राण्यांसाठी आदिगुरु रूपात असते. मातेची करुणा आणि कृपा बालकांसाठी लौकिक आणि पारलौकिक कल्याणाचा आधार असते. आणि त्यामुळेच श्रुतीवाक्यामध्येही सर्वात पहिले स्थान जे आहे तर ते मातेचेच आहे. जी भगवती महाशक्ती स्वरूपिणी देवी आणि समष्टी स्वरूपिणी संपूर्ण जगताची माता आहे, तीच माता संपूर्ण लोकांच्या कल्याणाचा मार्ग दाखवणारी आहे. ज्ञानगुरु स्वरूपाही तीच आहे. प्रत्यक्षात महाशक्तीच परब्रह्म रूपात प्रतिष्ठित आहे, जी विविध रूपांमध्ये अनेक लीला करते. तिच्याच शक्तीने ब्रह्माने विश्वाची उत्पत्ती केली, विष्णूने पालन केलं किंवा शिवाने संहार केला, हे सर्व तिच्याच शक्तीने घडत असते आणि आत्ताही तिच्याच शक्तीने हे सर्व घडत आहे. जगताची उत्पत्ती, पालन, संहार करणारी हीच आदिनारायणी शक्ती आहे. हीच महाशक्ती नवदुर्गा आणि दशमहाविद्यांच्या रूपात प्रतिष्ठित आहे. हीच महाशक्ती देवी अन्नपूर्णा, कात्यायनी, ललिता तसेच अंबा आहे. गायत्री, भुवनेश्वरी, काली, तारा, बगलामुखी, त्रिपुरा, धूमावती, मातंगी, कमला, पद्मावती, दुर्गा अशा देवीही याच भगवतीचे रूप आहेत. हीच शक्ती आहे. नर आणि नारीही हीच आहे. देवीची रूपे जरी वेगवेगळी असली तरी तिची आपल्यावरील माया आणि प्रीती ही सारखीच आहे. तिच्या वेगवेगळ्या कार्याच्या माध्यमातून ती तिचे प्रेम आपल्यावर व्यक्त करत असते. परमात्मस्वरूपिणी महाशक्तीच विविध शक्तींच्या रूपाने सर्वत्र लीला करते. संपूर्ण ब्रह्मांड म्हणजे तिच्याच शक्तीची लीला आहे. शक्तिरहित होणे म्हणजे सर्व काही शून्य आहे. ध्रुव तसेच प्रल्हाद यांना आपण भक्तिशक्तीमुळे ओळखतो. श्रीकृष्णाच्या गोपी प्रेमशक्तीमुळे ओळखल्या जातात. हनुमान आणि भीष्माचार्य ब्रह्मचर्य शक्तीमुळे ओळखले जातात. वाल्मिकी ऋषी, व्यास ऋषी कवित्व शक्तीमुळे ओळखले जातात. अशाच प्रकारे भीम आणि अर्जुन पराक्रम शक्ती, हरिश्चंद्र आणि युधिष्ठिर सत्यशक्ती, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप वीरशक्तीचे प्रतीक आहेत. या सर्व महात्म्यांच्या स्मरणाने आपल्याला ती ती शक्ती स्वतःमध्ये वृद्धिंगत करण्याची पुष्कळ प्रेरणा मिळते. मात्र या सर्वांना ती ती शक्ती प्रदान करणारी एकच आहे आणि ती म्हणजे आदिशक्ती जगदंबा. याच आदिशक्तीचा चैतन्यमय उत्सव म्हणजेच नवरात्र. नवरात्रीमध्ये देवी तत्व नेहमीपेक्षा 1000 पटीने कार्यरत असते. देवी तत्वाचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी देवीचे अधिकाधिक स्मरण केले तर आपल्याला 1000 पटीने कार्यरत असणाऱ्या या तत्वाचा लाभ होतो. या भावसत्संगाच्या माध्यमातून ते तत्व आपल्याला मिळण्यास सहाय्य होईल. आजच्या भावसत्संगात अनुभवल्याप्रमाणे आपल्याला दिवसाचे 24 तास हे तत्व अनुभवण्याचा मनपूर्वक प्रयत्न करायचा आहे. नवरात्र हा ऋतुपरिवर्तनाचा काळ आहे, त्यामुळे या कालावधीमध्ये आपल्यामध्ये नवीन शक्ती, नवा उत्साह, नवी उमेद निर्माण होत असते आणि म्हणूनच हा काळ शारीरिक आणि आध्यात्मिक शुद्धतेचा काळ आहे. आपल्या सर्वांसाठी साक्षात दुर्गा माताच संपूर्ण वातावरणाची शुद्धी करणार आहे. आपणही या चैतन्यमय अशा वातावरणात साधनेचे प्रयत्न धर्माचरण मनापासून आणि उत्साहाने करूया. नवरात्रीच्या 9 दिवसातील देवीचे कार्य कसे असते हे आपण समजून घेऊया. आदिशक्ती दररोज वेगवेगळ्या रूपात भ्रमण करत असते. नवरात्रीच्या 9 दिवसातील प्रत्येक दिवशी देवीचे एक एक तत्व कार्यरत असते आणि त्या 9 रूपांनाच नवदुर्गा असे म्हटलेले आहे. त्या नवदुर्गांचा महिमा आणि प्रत्येक दिवशी तिच्या कार्यरत असलेल्या तत्वाचा लाभ आपण कसा करून घेऊ शकतो हे आपण प्रत्येक दिवशीच्या भावसत्संगात प्रत्यक्ष अनुभवणार आहोत. नवदुर्गा म्हणजे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री. नवरात्रीच्या पूजनात पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा आणि उपासना केली जाते. देवी शैलपुत्रीचा महिमा सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवण्याचा प्रयत्न करूया. पर्वतराज हिमालयाकडे पुत्रीच्या रूपाने उत्पन्न झाल्यामुळे देवीला शैलपुत्री हे नाव पडले. वृषभावर आरूढ झालेल्या या मातेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमलपुष्प सुशोभित आहे. नवदुर्गांमधील प्रथम असलेल्या शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि तिची शक्ती अनंत आहे. शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की शैलपुत्रीच्या पूजनाने मूलाधार चक्राची जागृती होते. मूलाधार चक्राच्या जागृतीमुळेच खऱ्या अर्थाने साधनेचा आरंभ होतो, ज्यामुळे अनेक प्रकारच्या शक्ती मिळतात. भावसत्संगाच्या माध्यमातून अशा शैलपुत्री देवीला अनुभवण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. वातावरणामध्ये देवीतत्व वाढत चालले आहे. सर्वांनी डोळे मिटून शैलपुत्री देवीचे स्वरूप अनुभवूया. शैलपुत्री देवी वृषभावर आरूढ आहे. देवीच्या सुंदर रूपाचे आपण स्मरण करूया. देवीने सुंदर अलंकार धारण केले आहे. अलंकार देवीवर किती शोभून दिसत आहेत. आपण सर्वजण देवीला प्रार्थना करूया. हे देवी, तुझे हे रूप किती सुंदर आहे. तुझ्या हातातील कमलपुष्प तुझ्या समानच सुकोमल आहे. तुझ्या दुसऱ्या हातातील त्रिशूळही किती शोभून दिसत आहे. हे माते, आम्ही सर्वजण तुझ्या या कोमल चरणी शरण आलो आहोत. तुझे तत्व आम्हाला अनुभवायला दे. हे शैलपुत्री, तू हिमालयाची पुत्री असली तरी आम्हा सर्वांची तू माता आहेस. बालकासमान तुझ्या चरणी आम्ही आलो आहोत. तुझी अनंत शक्ती आम्हा लेकरामध्ये प्रवाहित कर. आम्हाला साधनेसाठी तुझे बळ दे माते. अशी तुझ्या कोमल चरणी आम्ही सर्वजण भावपूर्ण प्रार्थना करतो. सत्संगामध्ये जे देवी तत्व तिच्या स्मरणाद्वारे आपण अनुभवले, तसे दिवसभरातही अधिकाधिक ग्रहण करण्याचा प्रयत्न करूया. शैलपुत्री देवीला आज अधिकाधिक प्रार्थना करूया. शैलपुत्री देवी सती या नावानेही ओळखली जाते. तिची कथा कशी आहे हे आपण ऐकूया. एकदा प्रजापती दक्षाने यज्ञ करायचे ठरवले. यज्ञासाठी त्यांनी सर्व देवदेवतांना निमंत्रित केले, परंतु भगवान शिवाला बोलवले नाही. सती ही प्रजापती दक्षाची पुत्री होती. तिला वाटले होते की प्रजापती शिवालाही निमंत्रित करतील, परंतु तसे झाले नाही. तिला यज्ञाला जावेसे वाटत होते, परंतु भगवान शिवाने तिला अनुमती दिली नाही. भगवान शिव तिला सांगतो, यज्ञाला जाण्यासाठी आपल्याला निमंत्रण नसल्याने आपण यज्ञाला जाणे योग्य नाही. तरीही सतीच्या पुन्हा पुन्हा होत असलेल्या आग्रहास्तव शेवटी शिवाने तिला अनुमती दिली. सती जेव्हा आपले पिता प्रजापती दक्षाकडे आली, तेव्हा तिने अनुभवले कुणीच तिच्याशी आदराने अथवा प्रेमाने बोलत नाही, कुणीही तिचे स्वागत केले नाही. केवळ तिच्या मातेनेच तिची विचारपूस केली, तिला आलिंगन दिले. तिच्या बहिणीही तिचा उपहास करत होत्या आणि भगवान शिवाचा तिरस्कार करत होत्या. स्वयं दक्षानेही शिवाचा अपमान केला, त्यामुळे सती दुःखी झाली. आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्याने सतीने योगाग्नीद्वारे स्वतःचे शरीर जाळून भस्म केले. भगवान शिवाला याबाबत कळाले तेव्हा त्याला अत्यंत दुःख झाले. क्रोधित झालेल्या भगवान शिवाने तांडव केले. शिवाने सतीचे शेष शरीर उचलून विनाशाचे दिव्य नृत्य केले. हे दिव्य नृत्य सर्व देवतांनीही पाहिले. अन्य देवतांनी या विनाशाला रोखण्यासाठी भगवान विष्णूला प्रार्थना केली. श्री विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने माता सतीच्या देहाचे 51 तुकडे केले. तिच्या शरीराचे विविध भाग भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पडले आणि पुढे 30 तळे 51 शक्तिपीठे म्हणून प्रसिद्ध झाली. ही शक्तिपीठे म्हणजे केवळ कोणते स्थान नाही, तर दैवी शक्तीने ओतप्रोत झालेली पवित्र स्थळे आहेत. देवी पुराणानुसार 51 शक्तिपीठांची स्थापना केली आहे आणि हे सर्व शक्तिपीठ म्हणजे अत्यंत पावन तीर्थ आहेत. सद्यस्थितीमध्ये हे 51 शक्तिपीठ भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशातील काही ठिकाणांमध्ये स्थित आहेत. आपल्यापैकी अनेकांनी यातील काही शक्तिपीठांचे दर्शन घेऊन तिथली शक्ती अनुभवली असेल. ह्याच सतीने पुढे हिमालयात जन्म घेतला आणि ती शैलपुत्री या नावाने ओळखली जाऊ लागली. जिच्या देहाच्या काही अंशातही किती प्रचंड शक्ती आहे की त्यातून एक एक शक्तिपीठ निर्माण झाले, अशा देवीची शक्ती किती अफाट असेल. तिची शक्ती आपल्या कल्पनेच्या पलीकडची आहे. अशा शक्तिस्वरूपिणी देवीच्या चरणी सर्वांनी शरणागत भावाने नतमस्तक होऊया. देवीचे दर्शन घेत असताना आपल्याला आता हळूहळू या देवीची अनेक रूपे दिसत आहेत. देवी आपल्याला एक दृश्य दाखवत आहे. या दृश्यात संपूर्ण पृथ्वीचे दर्शन होत आहे. भारतभूमीही त्यात आपल्याला दिसत आहे. भारतभरातील 51 शक्तिपीठाचे दर्शन देवीच्या कृपेने आपल्याला होत आहे. खरे तर आपल्याला ज्ञातसुद्धा नाही की 51 शक्तिपीठे कुठे कुठे आहेत. असे असूनही डोळे मिटल्यावर आपोआपच अनेक शक्तिस्थानांचे आपल्याला दर्शन होत आहे. शक्तिपीठे म्हणजे तेजोमय प्रकाशाचा स्रोत आहे. 51 शक्तिपीठांच्या माध्यमातून देवीने तिची अनेक शक्तिस्थाने निर्माण केली आहेत. त्या माध्यमातून सर्व भारतवासियांचे, विश्वभरातील तिच्या सर्व भक्तांचे देवी रक्षण करत आहे. पृथ्वीवरील प्रत्येक जीवांचे ती रक्षण करत आहे. प्रत्येक शक्तिपीठामध्ये देवीची जी प्रकट स्वरूपातील शक्ती आहे तिच्या वलयानी सारा भारतवर्ष आणि संपूर्ण विश्व व्यापलेले आहे. तिच्याच कृपेने आपल्या सर्वांभोवती चैतन्याचे अभेद्य संरक्षक कवच निर्माण झाले आहे. आत्तापर्यंत आपल्याला जाणीवही नव्हती की 51 शक्तिपीठेच आपले रक्षण करत आहे. देवीच्या कृपेने आज आपल्याला ही जाणीव होत आहे. आपल्या अंतरामध्ये देवीविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे. साक्षात देवीने अत्यंत वात्सल्य भावाने आपल्यासारख्या सहस्रो जीवांना युगानुयुगे प्राणपणाने जपले आहे. देवीच्या अनंत गुणांचे, वात्सल्याचे दर्शन तिच्या अनेक रूपांच्या माध्यमातून आपण सर्वजण आत्ता अनुभवत आहोत. देवीच्या चरणी आपण कोटी 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 कृतज्ञता व्यक्त करूया. आज नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना. या दिवशी घरांमध्ये घट बसवले जातात. पहिल्या दिवशी घटस्थापना करतात. याचा अर्थ घट हे ब्रह्मांडाचे प्रतीक आहे. या दिवशी घटरूपी ब्रह्मांडामध्ये तेजस्वी अशी मारक शक्ती तिच्या चैतन्यासहित अवतरलेली असते. या घटाच्या माध्यमातून 9 दिवस साक्षात देवीच आपल्या घरात राहत असते. वातावरणातील सर्व त्रासदायक लहरींचे तिच्या मारक चैतन्याने ती निर्दालन करत असते. आणि म्हणूनच नवरात्रीमध्ये आपण घरी घटस्थापना करतो. या कालावधीमध्ये देवी तत्व कार्यरत असते. आपल्या सर्वांना ते अनुभवण्याचा प्रयत्न करायचा आहे. साक्षात सर्व सामर्थ्यशाली देवीच्या अस्तित्वाने आपल्या घरातील वातावरण सात्विक आणि शुद्ध होत असल्याची आपण अनुभूती घेऊया. ज्याप्रमाणे घरामध्ये घटरूपी देवीची स्थापना होते, त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये गुणरूपी देवीचे तत्व कार्यरत होण्यासाठी आज घटस्थापनेला सर्वांनी संकल्प करूया. शक्ती आणि चैतन्याच्या रूपाने आपल्या मनामध्ये स्थापन होण्यासाठी आपण देवी मातेला आज आर्ततेने प्रार्थना करूया. नवरात्रीच्या कालावधीत अखंड दीप तेवत ठेवला जातो. ज्याप्रमाणे या कालावधीमध्ये दीप अखंड प्रज्वलित राहण्यासाठी आपण प्रयत्नरत असतो, त्याचप्रमाणे देवीने आपल्या अंतरातही अनेक दीप प्रज्वलित केले आहे. भाव, भक्ती, तळमळ, श्रद्धारूपी दीप देवीनेच प्रज्वलित केले आहे. तेही अखंड प्रज्वलित ठेवणे ही आपली साधना आहे. वाऱ्याने जशी दिव्याची ज्योत फडफडते, त्याचप्रमाणे आपल्या अंतरातील गुणरूपी ज्योतीला मनाच्या अस्थिरतेचा वारा न लागण्यासाठी आपण क्षणोक्षणी मनापासून प्रयत्न करूया. नवरात्रीच्या कालावधीत अखंड दीप प्रज्वलनाच्या उदाहरणातून आपण साधनेसाठी बोध घेऊया. आपल्याला आपल्या अंतरातील भाव, भक्ती, तळमळ, श्रद्धारूपी दीप अखंड प्रज्वलित ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्या दीपज्योतीच्या प्रकाशाने सदैव आपल्या अंतरंगातील ईश्वराच्या अस्तित्वाची अनुभूती घ्यायची आहे. या घटस्थापनेला आपण सर्वांनी हा संकल्प करूया. नवरात्री म्हणजे दुर्गादेवीचा उत्सव. दुर्गादेवीला दुर्गती नाशिनी मानतात. आपल्या भक्तांना जी सहज गती प्रदान करते ती दुर्गादेवी. आजच्या भावसत्संगाच्या समाप्तीपूर्वी आपण दुर्गा चालिसेचा भावपूर्ण अर्थ समजून घेऊन भावविभोर होऊया. वातावरणामध्ये देवी तत्व पुष्कळ वाढले आहे. साधना करणाऱ्या सर्व जीवांना आशीर्वाद देण्यासाठी, तत्व प्रदान करण्यासाठी, हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी, शक्ती प्रदान करण्यासाठी देवी पुष्कळ आतुर झाली आहे. अशा साक्षात दुर्गादेवीचे आपण मनापासून स्मरण करूया. साक्षात आदिशक्ती आपल्या समोर आहे. आपण सर्वजण अंतकरणातून तिला प्रार्थना करत आहोत. सर्वांनी पूर्णपणे प्रार्थनेशी एकरूप होऊया. हे सुखकारिणी दुर्गे, सर्वांना आशीर्वाद देणाऱ्या हे दुर्गे, तुला आम्ही सर्वजण नमन करतो. सर्व दुःख हरणाऱ्या, सर्वांच्या व्यथा दूर करणाऱ्या हे अंबे, तुला आम्ही वंदन करतो. तुझी ज्योती निराकार आहे म्हणजे असीम आहे. या ज्योतीचा प्रकाश ब्रह्मलोक, शिवलोक आणि विष्णुलोक अशा तीनही लोकात पसरलेला आहे. तुझे महाविशाल मुख चंद्राप्रमाणे चमकत आहे. तुझे डोळे लाल आहेत. भुवया अत्यंत विकराळ आहेत. हे अंबे, तुझी दृष्टी आकर्षक आहे, मोहून घेणारी आहे. तुला पाहून तुझ्या दर्शनाने आज आम्ही सर्व जीव आनंदित झाले आहोत. हे दुर्गे, तुझ्यामध्ये संपूर्ण संसारातील सर्व शक्ती विद्यमान आहेत. जगातील सर्व शक्ती तुझ्यातच आहेत. त्याचे पालन करण्यासाठी, अनुसरण करण्यासाठी तूच आम्हाला अन्न आणि धन प्रदान करते. हे दुर्गे, तूच अन्नपूर्ण आहेस. अन्नपूर्ण बनून तूच संपूर्ण ब्रह्मांडाचे पालन करतेस. हे अंबे, तूच मूळ आदि सुंदरी आहेस. हे दुर्गे, प्रलय काळात तूच सर्व काही नष्ट करते. तूच गौरी आहेस आणि शिवप्रियाही तूच आहेस. शिव आणि योगी तुझे गुणगान गात असतात. ब्रह्मा आणि विष्णू हे सुद्धा सदैव तुझेच ध्यान करतात. हे दुर्गे, तूच सरस्वतीचे रूप धारण करते. ऋषी मुनींना तूच सद्बुद्धी देते आणि त्यांना तारते. हे अंबे, नरसिंहाचे रूप धारण करणारी तूच होतीस. भक्त प्रल्हादाच्या रक्षणार्थ खांब फोडून त्यातून प्रकट झालेली ती तूच होतीस. हे माते, तूच विष्णुभक्त प्रल्हादाला वाचवले आणि त्याला त्रास देणाऱ्या हिरण्यकशिपूचा वध करून त्याला स्वर्गात पाठवले. हे अंबे, तूच जगन्माता लक्ष्मीचे रूप धारण करतेस. विश्वाचा पालन करता श्रीमन नारायणाच्या रोम रोमात तुझाच समावेश आहे. तूच क्षीरसागरात राहतेस. तू दयेचा सागर आहेस. हे माते, माझ्या हृदयाची आशा पूर्ण कर. तू हिंगलाजची देवी भवानी आहेस. तुझा महिमा अपार आहे. ज्याचे वर्णन शब्दात व्यक्त करता येणार नाही. तूच मातंगी आहेस. तूच धुमावती आहेस. तूच भुवनेश्वरी आणि आनंद देणारी बगला आहेस. श्री भैरवी आणि संपूर्ण जगताला तारणारी तारादेवी तूच आहेस. तूच माता छिन्नमस्ता आहेस. जगताच्या समस्या सर्व दुःख निवारण करणारी तूच आहेस. तूच भवानी बनून सिंहावर स्वार होतेस. तुझे नेतृत्व करताना बजरंगबली हनुमान तुझ्या पुढे पुढे असतो. तुझ्या हातात खापर आणि खडग आहेत, ज्याला पाहून काळही पळून जातो. हे दुर्गे, तुझ्याकडे असलेली शस्त्रे आणि त्रिशूळ पाहून हृदय भयाने कापू लागते. नगरकोटमध्ये तूच विराजमान आहेस. तिन्ही लोकांमध्ये तुझेच नाम गुंजत आहे. तू शुंभ आणि निशुंभ राक्षसांचा वध केला. तू असंख्य रक्तबीजांचा संहार केला. महिषासूर खूप गर्विष्ठ आणि अभिमानी होता. त्याने पृथ्वीला असंख्य वेगवेगळ्या पापांनी भरून टाकले होते. तेव्हा हे दुर्गे, कालीचे महाविक्राळ रूप तू धारण केले. तूच त्याच्या सैन्याचा विनाश केला. जेव्हा जेव्हा भक्तांवर कोणतेही संकटे येतात, तेव्हा हे आई, तूच त्यांना मदत केली. त्यांच्या मदतीसाठी तू धावून आलीस. तुझ्या महिमेमुळे अमरपुरी आणि इतर लोक शोकरहित आहेत. हे दुर्गे, तुझी ज्योती ज्वालामुखीमध्ये विराजमान असते. नर नारी सदैव तुझी उपासना करतात, तुझी पूजा करतात. प्रेम आणि भक्तीने जो भक्त, जो जीव तुझी कीर्ती गातो, अशा जीवाजवळ कोणतेही दुःख अथवा गरिबी, निर्धनता येत नाही. जो अंतकरणापासून तुझे ध्यान करतो, तो जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. योगी, देवता आणि ऋषीमुनी असे म्हणतात की तुझ्या शक्तीशिवाय योग होऊच शकत नाही. शंकराचार्यांनी ध्यान केले, तप केले आणि कामक्रोधाला जिंकले. ते प्रतिदिन शंकराचे ध्यान करायचे, पण तुझ्याबद्दल कधीही विचार केला नाही. शक्तिस्वरूपाचा महिमा, त्याचे सामर्थ्य त्यांच्या लक्षात आले नाही, समजले नाही. जेव्हा त्यांची शक्ती गेली तेव्हा त्यांना पुष्कळ पश्चाताप झाला. त्यांनी तुझा आश्रय घेतला, तुझी कीर्ती गायली. हे जगदंबे भवानी, तुझा जय जयकार असो. हे आदि जगदंबे, त्यावेळी तू आनंदी झालीस, तू प्रसन्न झालीस आणि तू क्षणाचा विलंब न करता शंकराचार्यांना आपली शक्ती प्रदान केली. हे माते, मी घोर कष्टाने वेढलेलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त माझ्या दुःखाचे हरण कोण करील? आशा आणि तृष्णा नेहमीच मला त्रास देतात. मोह आणि अभिमान माझा नाश करतात. या माझ्या सर्व शत्रूंचा तू नाश कर देवी. हे भवानी, मी एकाग्र चित्ताने तुझे स्मरण करत आहे. हे दयाळू माते, माझ्यावर कृपा कर. मला रिद्धीसिद्धी प्रदान करून मला मुक्त कर माते. हे दुर्गे, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला तुझ्या दयेचे फळ प्राप्त होऊ दे. हे दुर्गे, मला सदैव तुझी यशगाथा गाता येऊ दे. जो जीव सदैव दुर्गा चालिसेचा पाठ करतो, तो जीव सर्व सुखांचा उपभोग घेतो आणि त्याला अंतिम स्थान म्हणजे परमपद प्राप्त होते. मरणानंतर देवी दासानी तुझा आश्रय घेतला आहे. आम्ही सर्वजण तुला अनन्य भावाने शरण आलो आहोत. हे जगदंबा भवानी, कृपा कर माते, कृपा कर. भाव सत्संगाच्या माध्यमातून करुणामय मातेने आपल्याला दर्शन देऊन आशीर्वाद दिला, यासाठी तिच्या चरणी कोटी 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 कृतज्ञता व्यक्त करूया.